नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. दहशतवादाबद्दल दुटप्पीपणां अस्विकार्य आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. गोंयकारांक सवाय मोलान नाल्ल उपलब्ध करून दिवपाच्या हेतान गोंय फलोत्पादन महामंडळ काम करतले अशी माहिती गोंय फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट हांणी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीपेक्षा कोणूच अर्थव्यवस्था बऱ्या तरेन वेवस्थापीत करूंक शकना हे या तिमाहीत 7.8% जीडीपी वाढीन सिद्ध केलां अशें केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू हांणी म्हळां. आयज मडगांवां आदी कर्मयोगी अभियान येवजणे खाला सुरू केल्ल्या 4 दिसांच्या कार्यशाळेचें उक्तावण आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकार हांणी केलें. आतां पुराय खबरो. दहशतवादाबद्दल दुटप्पीपणां अस्विकार्य आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. तियनजिनांत SCO शिखर परिशदेंत उलयतना मोदींनी सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचो निशेध करूंक जाय. दहशतवाद हो मानवते खातीर एक व्हड आव्हान आशिल्ल्याचें म्हळें.
निर्मम आतंकवाद का दंश झेल रहा है. कितनी ही माताओं ने अपने बच्चे खोए और कितने बच्चे अनाथ हो गए. हाल ही में हमने पहलगाम में टेररिज्म का बहुत ही घिनौना रूप देखा. इस दुख की घड़ी में जो मित्र देश हमारे साथ खड़े रहे मैं उनका आभार व्यक्त करता हूँ.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हांणी सांगलें की बसकेंत मोदींनी द्विपक्षीय संबंदांच्या निरंतर विकासा खातीर सीमावर्ती भागांत शांतता राखपाचें म्हत्व अधोरेखीत केलें. परराष्ट्र सचिवांनी सांगलें की प्रधानमंत्री मोदींनी सीमापार दहशतवादाच्या आव्हानाचो उल्लेख केलो आनी ताच्या आड लडपाक एकमेकांक तेंको दिवपाचें आवाहन केलें.
The two leaders also exchanged views on ways to increase and balance bilateral trade, strengthen people-to-people ties, cooperate on trans-border rivers. There was a desire to make additional progress on all of these issues on the basis of mutual respect, mutual interests, and mutual sensitivity.
गोंयांत कोळसो हाताळपाच्या प्रमाणांत वाढ जावची ना. परवानगी दिल्या तितल्याच कोळशाची येरादारी जातली. ताचे वयर कोळशाची येरादारी जावचे ना अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. हॉस्पेट ते वास्को मेरेन रेल्वे दुट्टीकरणाचो केंद्र सरकारान मान्यताय दिल्या उपरांत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आनी रेव्होल्युशनरी गोवन्स हांणी सरकार गोंयांत डबल ट्रॅकिंगा वरवीं कोळशाची येरादारी करपाक सोदता असो आरोप केलो. ह्या आरोपा विशीं मुखेलमंत्र्यांक प्रस्न केलो तेन्ना तांणी ही जाप.
कोळ जितको आसा पळय ताची कॅपेसिटी आनीक वाडची ना गोंयांत. हांव क्लियर करता इतके जर तेंच्यांनी म्हटलें ते पोल तो घेता शब्द तितून म्हटलेले आसा क्लियर कट जर पळय ट्युरिजम म्हटलेले आसा ट्रेड म्हटलेलो आसा बाकीचे सगळे आसा भितर वाय जे म्हणून पोल जितके परमीट केल्लो आसा पळय आतां पर्यंत तितकोच ताज्या वयर वाडचो ना.
सध्या उदकाची 40% गळटी जावन नाशाळी जाता. बऱ्याचशा वाठारांनी 40 ते 42 वर्सां आदीच्यो उदकाच्यो पायपलायनी आसात. आतां त्यो पोरण्यो जाल्यात, कांय कडेन त्यो कळमेल्यात, ताका लागून उदक गळटा. हातून कांय कडेन उदकाची चोरी जाता. हो प्रस्न सुटावो करपाच्या नदरेंतल्यान संबंधीत खातें काम करता. उदकाची चोरी करप्यांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. जाल्यार उदकाच्या गळटेक लागून सरकाराक महसूलची गळटी लेगीत जाता असो हुस्को तांणी व्यक्त केला. उदका स्रोत खात्या कडल्यान कच्चें उदक घेवन ताचेर प्रक्रिया करून गोंयभरांत उदका पुरवण जाता. ह्या फुडें उदका पुरवण वेवस्थीत करपाच्या हेतान काम सुरू जालां. पयलीं भौशीक बांदकाम खात्यानूच उदका विभाग येतालो, मात आतां पिवपाचे उदकाचें वेगळें खातें केल्ल्यान उदका पुरवणीचो प्रस्न सुटावो करप बेगीन शक्य जातलें अशें मंत्री फळदेसाय हांणी म्हळां. पोरण्यो पायपलायनी बदलपा खातीर येवपी खर्च तशेंच उदका पुरवणीचो प्रस्न जाग्यार घालपाच्या नदरेंतल्यान हेर साधन सुविधांचें नुतनीकरण हे विशीं अभ्यास करून गोंयांतल्या उदका पुरवणीचो प्रस्न सरकार बेगोबेग सुटावो करतलो अशी माहिती ह्या वेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिली. ढवळी भौशीक श्री गणेशोत्सव मंडळाक वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी भेट दिवन सगळ्यांक परबीं दिली. तशेंच वीज मंत्र्यान मंडळाच्या वेगवेगळ्या सामाजीक उपेगी वावराची तोखणाय केली. मंडळाचे अध्यक्ष मोनाल मणेरीकर हांणी तांकां फुलाचो गुच्छ दिवन येवकार दिलो. प्लास्टर ऑफ पॅरीस गणेश मुर्तींचेर बंदी जरी आसली तरी लोकांक फोटोवन विक्री जावपाचें प्रमाण वाडतच आसा. शाडूच्या मातयेची मुर्ती म्हणून सांगून प्लास्टर ऑफ पॅरीसाची मुर्ती विकतात. कायद्यान बंदी आसली तरी प्लास्टर ऑफ पॅरीस मुर्ती बंद जावपा खातीर लोकां मदीं जागृताय जावपाची गरज आसा अशें आमदार प्रेमेंद्र शेट हांणी म्हळां. मजगतीं 5 दिसांच्या गणपतीचें काल विसर्जन जालें. गोंयभर गणपती विसर्जनाच्यो सुवाती निवळ करून विसर्जनाच्यो सुविधा उबारल्यात. चडशा वाठारांनी तळयो तळी वा न्हंयांनी गणपती विसर्जित करतात. विसर्जन थळाचेर वाजत गाजत मुर्ती हाडप, थंय आरती करप आनी उपरांत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशें म्हणत मातयेची मूर्त उदकांत विसर्जित करप अशी परंपरा आसा. सार्वजनीक गणेश उत्सवांत लेगीत नीट आयला. मटवा मटवांनी मन रिजवणेच्यो सांस्कृतीक कार्यावळी सुरू आसात. आतां राज्यांत 7, 9, 11 आनी 21 दिसांचे गणपती उरल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. अपूर्व प्रकाशना वतीन सर्गेस्त संजीव वेरेकार यादस्तीक तिसरी अखिल भारतीय कोंकणी कविता लेखन सर्त आयोजीत केल्या. सर्ती खातीर नेमावळ अशी आसा. साहित्य अकादमी नवी दिल्लीचो पुरस्कार फावो जाल्लो, तशेंच मंगळूरचो विश्व कोंकणी केंद्राचो विमला पै साहित्य पुरस्कार मेळिल्लो साहित्यीक ह्या सर्तींत वांटो घेवपाक शकना. सर्ती खातीर कविता देवनागरी लिपेंतली स्विकारतले. कविता नवी, मौलीक, स्वतंत्र आसची. पयलीं खंयच वाचिल्ली वा छापील वा इलेक्ट्रॉनीक वा सोशल माध्यमाचेर प्रकाशीत जाल्ली आसूंक फावना. एका कवीक सर्ती खातीर एकूच कविता धाडपाक मेळटली. कविता स्वता रचिल्ली आसची, अणकारीत वा रुपांतरीत उपकारना. कविते खातीर विशयाचें बंधन ना. सर्ती खातीर कविता धाडपाची निमणी तारीख 31 ऑक्टोबर आसा. चवथीच्या काळात गोंयकारांक नाल्लाचो उणाव जावचो न्हय म्हणून गोंय फलोत्पादन महामंडळान सवाय मोलान नाल्ल महामंडळाच्या गाड्यांचेर गोंयभर उपलब्ध करून दिल्लो. ह्या नाल्लाचो खप बरो आसा, तशेंच गोंयांत नाल्ला खातीर मागणी चड आसा. ह्या फाटभुंयेर फुडारांत लेगीत अशाच पद्दतीन सवाय मोलान नाल्ल उपलब्ध करून दिवपाच्या हेतान सरकारान विचार सुरू केला, अशी माहिती गोंय फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट हांणी दिल्या. सध्या गोंयांत नाल्लाचें उत्पादन उणें आशिल्लें, हेर राज्यांतल्यान नाल्ल गोंयांत आयात करचो पडटा ही सद्यस्थिती आसा, अशें ह्या वेळार प्रेमेंद्र शेट हांणी म्हळां. चवथीच्या काळात म्हळ्यारूच 12 ते 13 दिसांनी 75,000 नाल्ल खपले. 25,000 प्रत्येकी अशे 3 खेपे हे नाल्ल कर्नाटकांतल्यान आयात केल्ले. आमदारा कडल्यान तशेंच गोंयकारा कडल्यान हे नाल्ल उपलब्ध केल्ले खातीर बरो प्रतिसाद मेळ्ळा. फुडारांत मागणी प्रमाण कितल्या प्रमाणांत नाल्ल आयात करचे पडटले, ते खंयच्यान हाडचे आनी वेवसायीक नदरेंतल्यान ताचें मोल, ह्या सगळ्याचेर अभ्यास करून गोंयकारांक सवाय मोलान नाल्ल उपलब्ध करून दिवपाच्या हेतान गोंय फलोत्पादन महामंडळ काम करतलें, अशी माहिती ह्या वेळार प्रेमेंद्र शेट हांणी दिली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हळां की ह्या तिमाहीत 7.8% GDP वाळीन हें सिद्ध केलें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पेक्षा कोणूच अर्थवेवस्था बऱ्या तरेन वेवस्थापीत करूंक शकना. रिजिजू हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताक स्वावलंबी करपाक, मेक इन इंडियाक प्रोत्साहन दिवप आनी स्वदेशीचो अवलंब करपाक सांगत आसता.
भारत में बनी हुई चीजें को इस्तेमाल करना चाहिए, मेक इन इंडिया को बढ़ावा देना चाहिए और भारत को आत्मनिर्भर बनाना है. ये तो प्रधानमंत्री जी पिछले 11 सालों से बार बार लोगों को अपील कर रहे हैं और हम लोग भी हर जगह यही बोल रहे हैं.
गोयात आदिवासींची सुमार 1,60,000 लोकसंख्या आसा, तातूंतले 50% समाज स्वतःच्या पायाचेर उबो आसा. आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी आज मडगांवां आदी कर्मयोगी अभियान ह्या येवजणे खाला सुरू केल्ल्या 4 दिसांच्या कार्यशाळेचें उक्तावण करतना ही प्रतिक्रिया उक्तायली. गोंयांत अजूनी 5 ते 6,000 आदिवासी कुटुंबाचो राबित्याचो दर्जो वाडोवपाक जाय. त्या खातीर ह्या कुटुंबा मेरेन पावून तांकांय उदरगतीच्या मुखेलधारेंत हाडपा खातीर प्रयत्न जावपाक जाय, अशें मत तांणी उक्तायलें. ही कार्यशाळा केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्रालयाच्या जोडपालवान गोंयच्या आदिवासी कल्याण खात्यान घडून हाडल्या. सध्या चालू आशिल्ल्या जनजाती गौरव वर्सा निमतान ही कार्यशाळा घडून हाडल्या. ह्या येवजणे खाला 20,00,000 आदिवासी युवकांक मुखार हाडपाचें लक्ष केंद्र सरकारान दवरलां. आदिवासी कल्याण खात्याची सचीव चेष्टा यादव, दक्षिण गोंयची जिल्लाधिकारी एग्ना क्लिटस, तशेंच आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दिपक देसाय हे वेळार हजर आशिल्ले. गोंयांत बेरोजगारी हे चिंता करपासारखे विशय न्हय. युवकांनी शेती उत्पादना खातीर फुडाकार घेतल्यार बेरोजगाराचो प्रस्न निश्चितच सुटूं येता. आदिवासी समाज सक्षम जावचो हे खातीर खासा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ह्या येवजणेच्या चळणुकेचेर लक्ष दवरून आसात, अशें तांणी सांगलें. ह्या 4 दिसांच्या कार्यशाळेत भारत ग्रामीण उपजीविका फाउंडेशनाचे प्रतिनिधी जानकी, मुकेश, राम, प्रकाश, तशेंच पुण्यात जाल्ले 7 दिसांच्या कार्यशाळेत प्रशिक्षण घेवन आयिल्ले गोंयातले अधिकारी मार्गदर्शन करतले. चांदर सिमेन चषक आंतरग्राम फुटबॉल सर्तीत स्पोर्टींग क्लब दवर्ली पंगडाक 5-8 फरकान पराभव करून युनायटेड स्पोर्ट्स क्लब सुरावलीन उपांत्य फेरयेत प्रवेश मेळयला. फातर्डेच्या डॉन बॉस्को ऑरेटरी पंगडाचो 3-2 अशा फरकान पराभव करून युनियन ऑफ चिंचोळे विलेजर्सान फादर ब्रुनो लेताव यादस्तीक आंतरग्राम फुटबॉल सर्तीत निमणे फेरयेत प्रवेश मेळयला. पणजे वेळच्या नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 30.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 24.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. हवेतली आर्द्रता 97% आसा. राज्यात फुडले कांय दीस वाठारांनी पावस पडूं येता. वारें वाराक 30 ते 40 किलोमिटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 50 किलोमिटर इतलो वाडूं येता, अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. दहशतवादा बद्दल दुटप्पीपणां अस्विकार्य आसा, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. गोंयकारांक स्वय मोलान नाल्ल उपलब्ध करून दिवपाच्या हेतान गोंय फलोत्पादन महामंडळ काम करतलें, अशी माहिती गोंय फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट हांणी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीपेक्षा कोणूच अर्थवेवस्था बऱ्या तरेन वेवस्थापीत करूंक शकना, हे ह्या तिमाहीत 7.8% GDP वाडीन सिद्ध केला, अशें केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हळां. आयज मडगांवां आदी कर्मयोगी अभियान येवजणे खाला सुरू केल्ल्या 4 दिसांच्या कार्यशाळेचें उक्तावण आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी केलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.